Hari, Hari, Hari. Om Sadguru Swami Madhavanathaya Namaha. आज दिवाळी निमित्त आपल्या केंद्रामध्ये दरवर्षीच आपण एक विशेष कार्यक्रम करत असतो. आणि दरवर्षी आपण सादर करत असलेला हा कार्यक्रम हा काही पारमार्थिक आणि हलका फुलका असा ठेवायचा आपण प्रयत्न करतो. पारमार्थिक दृष्ट्या दमदार कार्यक्रम हे आपले नेहमीच होत असतात. नेहमीच मी इथं बोलायला लागलो की गंभीरपणे मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना अशा प्रकारे बोलत असतो. आणि तुम्हीही ती ते अतिशय आवडीने ऐकत असता. याचं कारण आपलं ते जीवन ध्येय आहे. पण हा सणच असा आहे दिवाळी. हा सामाजिक सांस्कृतिक उत्साहाचा प्रेमाचा एकमेकांचे नाते संबंध आहेत त्याच्यातलं सौंदर्य अनुभवायचा, त्याच्यात मधुरता आणायचा असा हा दिवाळीचा उत्सव आहे. या दिवाळीच्या उत्सवामध्ये कर्मकांड नाहीत. इतर उत्सवांमध्ये कदाचित कर्मकांड असतील, सणांमध्ये कर्मकांड असतील. हे असेच चार दिवस आहेत की या चार दिवसांमध्ये तुम्ही मोठ्या आनंदाने आपल्या अवतीभोवतीची जी परिस्थिती आहे ती भरून टाकायची. अर्थात आपलं केंद्रही त्याला अपवाद नाही. आपल्या केंद्रात आजचा जो कार्यक्रम आहे तो तशाच प्रकारे होणार आहे. दरवर्षी आपण या निमित्ताने खरं म्हणजे कोणा प्रख्यात गायकाचं गाणं देखील ठेवतो. त्या गाण्यामध्ये काही अभंग असू शकतात, तसं उत्तम जुनी नाट्यगीतं देखील इथं गायली गेलेली आहेत. आजच्या दिवसाचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संपूर्णपणाने आपल्या केंद्रात येणाऱ्या तरुण मंडळींकडून सादर होणार आहे. याच्यामध्ये सामूहिक अभंग गायन आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं आहे. काही वादन आहे, व्हायोलिन वादन, तबला वादन, तसंच एका तरुण साधकाचं दिवाळीच्या निमित्ताने मनोगत प्रगट होणार आहे. नंतर व्यक्तिगत वैयक्तिक अभंग देखील आहेत. असा एकूण संगीतमय असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची सुरुवात एका सामुदायिक अशा भजनानी होईल. सद्भक्त सौ कांचन भिसे हे भजन आपल्याला सांगेल. तिच्या पाठोपाठ आपण सर्वांनी म्हणायचं आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नादातुनिया नाद निर्मितो
श्री राम जय राम जय
नादा दुनिया नाद निर्मितो नाद निर्मितो मंगल धाम पर ब्रह्मात आहे राम चैतन्यात आहे राम सत्संगाचा सुगंध राम आनंदाचा आनंद राम त्रिभुवन तारक आहे राम सुखकारक हा आहे राम श्रद्धा जेथे तेथे राम शांती जेथे तेथे राम सबरी ठाई आहे राम चैतन्याचे सुंदर धाम पुरुषोत्तम परमेश्वराम भक्ति भाव तेथे राम सगुण सुंदर आहे राम निर्गुण सुंदर आहे राम लावण्याचा गाभा राम कैवल्याची मूर्ती राम चराचरातील स्फूर्ती राम आत्म्या ठाई आहे राम परमात्मा ही आहे राम सगुणातही आहे राम निर्गुणी सुंदर आहे राम जे जे मंगल तेथे राम सुमंगलाची पहाट राम सृष्टीचे या चलन राम कर्तव्याचे पालन राम दुःख निवारक आहे राम स्वानंदाच्या ठाई राम सुंदर माधव तेथे राम सुंदर सूर तेथे राम शब्द सुंदर तेथे राम सकल जीवाचा ठाई राम वात्सल्याचे स्वरूप राम सुंदर माधव मेघश्याम दशरथ नंदन रघुवीर राम अयोध्यापती योद्धा राम रघुपती राघव राजा राम राम नाम सुखदायक राम सकल सुखाचा सागर राम चराचरातील जागर राम राम भक्त निर्मरतो राम कुशल व गाय निरमतो राम हनुमंताचा हृदय राम जानकी वल्लभ राजस राम चराचरातील आत्मा राम समर्थ वचनी रमला राम कुलभूषण रघुनंदन राम राम गायनी रमतो राम स्वरंगुराचा हृदयी राम भक्ती रंगी भुलतो राम दार श्रीहा निज सुखधाम कैवल्या सुख हृदय निवास राजीव लोचन पुण्य निधान प्रतापति कैवल्य प्रमाण पत्नी परायण सीताराम लक्ष्मण छाया देवी राम आदर्शाचा आदर्श राम एक वचनी हा देव महान श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राम नामाचा जप झाल्यावर आपल्या लहानपणाच्या वेळची दिवाळी जर सर्वांनी अनुभवली, सव्वा पाच साडेपाचला हका मारून उठवलेला आहे, थंडी वाजते आहे, त्याच्यातच सगळं आवरायचं, एका बाजूला फटाके उडवण्याची घाई आहे, दुसऱ्या बाजूला आंघोळ करून मग फटाके उडवायला जायचं असा साधारण दंडक आहे, अंगातले कपडे देखील काढायला नको वाटत आहे, कुडकुडतो आहे, पण आई उठवतेच आणि त्या सगळ्या विधींमध्ये अडकवतेच आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मजा देखील वाटते. नाथांनी हीच गोष्ट श्रीकृष्णाच्या ठिकाणी पाहिली. थंडीमध्ये गवळणींनो काग तुमची घाई उठवू नका कान्होबाला निजू दे शेष शाई. गिरीश गोरे सांगेल आपण सर्वांना त्याच्या पाठोपाठ म्हणू. थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई उठवू नका कान्हो बाला निज देशे शशाई थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई काली आला मर्दून आला काल तुमचा बनसीवाला काली आला मर्दून आला काल तुमचा बनसीवाला क्षीण त्याचा नाही गेला निज देशे शशाई थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई हाका मारिली पेंड्याने कान्हा उठला गडबडीने हाका मारिली पेंड्याने कान्हा उठला गडबडीने बोबड्याचे बोल बाई अनावर होई
थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, झोपेवरी मारून लाथ येई संकटी धावत, झोपेवरी मारून लाथ येई संकटी धावत, याच्या जन्म पत्रिकेत निद्रा सुख नाही, थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, एको पंतांच्या गवळणीची दोऱ्या या मांडावरी, एको पंतांच्या गवळणीची दोऱ्या या मांडावरी, माझे थाली पीठ घ्यावे विठ्ठल रखुमाबाई, माझे थाली पीठ घ्यावे विठ्ठल रखुमाबाई, थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, उठवू नका कान्हो बाला निज देशे चशाई, थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, काग तुमची घाई, काग तुमची घाई, काग तुमची घाई।
या श्री कृष्णाला आपण हका मारूया। गुरु आयुरपुर श्री हरी कृष्णा, सद्भक्त सौ सोनाली सराफ सांगेल, आपण तिचा आठवाट म्हणूया।
गुरुवायुर्पुर श्री हरि कृष्णा नारायण गोपाल, गुरुवायुर्पुर श्री हरि कृष्णा नारायण गोपाल, मुकुंद माधव मुरलीधारी नारायण गोपाल, मुकुंद माधव मुरलीधारी नारायण गोपाल, नारायण गोपाल साई नारायण गोपाल, नारायण गोपाल साई नारायण गोपाल, गोवर्धन गिरधारी मुरारी नारायण गोपाल, गोवर्धन गिरधारी मुरारी नारायण गोपाल, मुकुंद माधव मुरलीधारी नारायण गोपाल, मुकुंद माधव मुरलीधारी नारायण गोपाल, गुरुवायुर्पुर श्री हरि कृष्णा नारायण गोपाल, குருவாயூர் புர ஸ்ரீஹரி கிருஷ்ணா நாராயண கோபால் முகுந்த மாதவ முரளிதாரி நாராயண கோபால் முகுந்த மாதவ முரளிதாரி நாராயண கோபால் நாராயண கோபால் சாயி நாராயண கோபால் நாராயண கோபால் சாயி நாராயண கோபால் கோவர்தன கிரிதாரி முராரி நாராயண கோபால் கோவர்தன கிரிதாரி முராரி நாராயண கோபால் முகுந்த மாதவ முரளிதாரி நாராயண கோபால் முகுந்த மாதவ முரளிதாரி நாராயண கோபால் குருவாயூர் ஸ்ரீஹரி கிருஷ்ணா நாராயண கோபால்
केरल स्थित गुरुवायूरपुर मंदिरातल्या श्री कृष्णांना हाक मारल्यानंतर आपण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरीच्या विठाबाईला अशीच हाक मारूया. सद्भक्त विवेक रांजणे ये ग विठाबाई माझी पंढरीचे आई आपण सर्वजण त्याच्या पाठवत म्हणू.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ये ग विठा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ये ग विठा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानि चंद्रभागा तुज चरणी से गंगा आई भीमानि चंद्रभागा तुज चरणी से गंगा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई इतुक्या सहित त्वा बयावे माझ्या रंगणी नाचावे आई इतुक्या सहित त्वा बयावे माझ्या रंगणी नाचावे ये ग ಏಗ ಏಗ ವಿಠಾಬಾಯಿ ಮಾಜೆ ಪಂಡರಿತೆ ಆಯಿ ಏಗ ಏಗ ವಿಠಾ ಅಯ್ಯೇಗ ಏಗ ಏಗ ವಿಠಾಬಾಯಿ ಮಾಜೆ ಪಂಡರಿತೆ ಆಯಿ ಏಗ ಏಗ ವಿಠಾ माझा रंग तुझे गुनी माने नाम याची जनी आई माझा रंग तुझे गुनी माने नाम याची जनी येग अयेग येग येग विठा बाई माझे पंढरीचे आई ಏಗ ಏಗ ವಿಠಾಬಾಯಿ ಮಾಜೆ ಪಂಡರಿತೆ ಆಯಿ ಏಗ 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 ವಿಠಾಬಾಯಿ ಮಾಜೆ ಪಂಡರಿತೆ ಆಯಿ ಅಯ್ಯೇಗ ಏಗ ಏಗ ವಿಠಾಬಾಯಿ ಮಾಜೆ ಪಂಡರಿತೆ ಆಯಿ ಅಯ್ಯೇಗ ಏಗ ಏಗ ವಿಠಾಬಾಯಿ ಮಾಜೆ ಪಂಡರಿತೆ ಆಯಿ ಏಗ ಪಂಡರಿತೆ ಆಯಿ
ವಾ ವಾ ಯಾ ಪಂಡರಿಚ ಪಾಂಡುರಂಗಾಲ हका मारता मारता किती आनंद चित्तामध्ये होतो. सद्भक्त केदार वझे अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा सांगेन त्याच्या पाठोपाठ आपण म्हणूया.
श्रीराम अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा अरे तुझा नामाची रे झुळझुळवा हे गंगा अरे तुझा नामाची रे झुळझुळवा हे गंगा अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा अरे तुझा नामामुळे आलो तुझिया पाया अरे तुझा नामामुळे आलो तुझिया पाया अरे किती आनंद रे सांगू पंढरी राया अरे तुझा नामानी रे दूर केली माया अरे तुझा नामानी रे दूर केली माया अरे किती आनंद रे सांगू श्री हरी राया अरे तुझा कृपेची रे निववी शीतल छाया अरे तुझा कृपेची रे निववी शीतल छाया अरे किती आनंद रे सांगू श्री गणराया अरे तुझा नामात रे नामात रे चिन्मय झाली काया अरे तुझा नामात रे नामात रे चिन्मय झाली काया अरे किती आनंद रे सांगू श्री रघुराया अरे तुझा नामा विना जीवन जाई वाया अरे तुझा नामा विना जीवन जाई वाया अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा अरे तुझा नामाची रे झुळझुळवा हे गंगा अरे तुझा नामामुळे आलो तुझी आपाया अरे किती आनंद रे सांगू पंढरी राया अरे तुझा नामानी रे दूर केली माया अरे तुझ्या कृपेची रे निवगी शीतल छाया अरे किती आनंद रे सांगू पंढरी राया अरे तुझा नामात रे चिन्मय झाली काया अरे तुझा नामा विना जीवन जाई वाया अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा अरे किती आनंद रे सांगू पांडुरंगा
आता सद्भक्त कैवल्य पेंडसे पडूनी राहीन तये ठाई उगाच संतांची या पायी तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे त्याच्या पाठोपाठ आपण म्हणूया
श्रीराम अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मजदेतयांची संगती मजदेतयांची संगती हो मगमी कमळापती तुझ बाणी कंटाळा तुझ बाणी कंटाळा पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई उगाच संतांची ये पायी उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही न मागे न करी काही न मागे न करी काही तुझी आण गावी ठोबा तुझी आण गावी ठोबा पडोनी राहिन तये ठाई पडोनी राहिन तये ठाई उगास संतांची ये पाई उगास संतांची ये पाई तुम्ही आम्ही पिडो जेणे तुम्ही आम्ही पिडो जेणे दोन्ही वारती एकाने दोन्ही वारती एकाने हो बैसलो धरणे बैसलो धरणे हाका देत दाराशी हाका देत दाराशी पडोनी राहिन तये खाई पडोनी राहिन तये खाई उगात संतांची ये पाई उगात संतांची ये पाई तू का म्हणे या बोला तू का म्हणे या बोला तू का म्हणे या बोला चित्त द्यावे बावी खला चित्त द्यावे बावी खला बावी खला आता न पाहिजे केला आता न पाहिजे केला पाहिजे केला अवघा माझा अवघेर पडोनी राहिन तये ठाई पडोनी राहिन तये ठाई अवघा माझा अवघेर पडोनी राहिन तये ठाई उगात संतांची ये पाई उगात संतांची ये पाई न मागे न करी काही न मागे न करी काही तुझी आण गावी थोबा 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 तुझी आण गावी थोबा
वा या सर्व सामूहिक अभंगांनंतर आता आपण सद्भक्त सौभाग्यवती रेवती वेल्हाळ यांच्याकडून व्हायोलिन वादन ऐकणार आहोत. सुरुवातीला ते राग हंसध्वनी मध्ये तराणा वाजवणार आहेत आणि त्यानंतर त्या एक भजन वाजवणार आहेत, ते आपण सगळ्यांनी ओळखायचं आहे. करणार आहे बटन Thank you. ती वाजवेल ते आपल्याला ओळखायचंय बर का. आता आपण सोलो तबला वादन ऐकणार आहोत. प्रणव तबला वाजवेल. तो काय वाजवणार आहे ते मी त्यांनी मला लिहून दिलंय. तुम्हाला काही समजतंय का बघा बरं का. ताल एक ताल बारा मात्रा या तालात मी सोलो सादर करीन. सुरुवातीला पेशकार विलंबित लयीत, त्याच लयीत एक कायदा, एक रेला, जे माहितगार नाहीत त्यांच्या समोर त्याला वाजवायचंय. त्यानंतर द्रुतगतीमध्ये काही तुकडे, शेवट पूरबच्या तुकड्याने करून होईल असं त्यांनी लिहिलेलं आहे. बघा ज्यांना समजेल त्यांना याच्यातलं सगळं समजेल. बाकी आपल्याला गोड लागेल याच्यात निश्चितच काही शंका नाही. पंडित सुरेश तळवलकर एकदा केंद्रामध्ये आले ते त्यांनी तबला वादन केलं तेव्हा स्वामीजी म्हणाले की चांबड्यातून इतका गोड आवाज येतो हे एक आश्चर्यच आहे म्हणाले.
झाला तो पेशकार होता आणि यापुढे मी रेला सादर करतो. त्यानंतर काही बंदिशी सादर करतोय द्रुतगतीमध्ये.
प्रातिनिधिक मनोगत सादर करे.
मनोगत सादर करण्याआधी मी छोटीशी आठवण सांगतो की प्रणवजा सरांकडे शिकतो, करंदीकर सर, त्यांच्याकडे मी तबला शिकायला जायचो चौथी मध्ये. आणि मला ते अजिबात जमायचं नाही आणि त्या सर रबर बँड वगैरे लावायचे हाताला, पण मला तेव्हा कावळी झाली होती आणि त्यांनी पिवळं असं पोस्ट कार्ड असतं त्याच्यावर एक पत्र लिहून पाठवलेलं, तर त्यांनी खूप मनापासून माझी विचारपूस केलेली, तर मला खूप आश्चर्य वाटलेलं. म्हणजे खूप प्रेमळ ते सर, त्यांची आठवण छोटी. ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. ज्या सणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो, लहान मुलांपासून ते घरातील ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वच जण मोठ्या उत्साहाने ज्यात रमून जातात, तो हा दिवाळीचा सण. कारण दिवाळी म्हणजे आनंद असे समीकरणच आहे. संध्याकाळची शांत गंभीर वेळ, आकाशातील हलका तांबूस गुलाबी रंग, थंडीमुळे हवेतील हवा असणारा गारवा मन प्रसन्न करते आणि जणू आपल्याला दिवाळीची चाहूल लागते. सांज ये गोकुळी सावळी सावळी, अशा सुगंधी वातावरणात एखादे वासरू आपल्या आईजवळ डाव्याला बांधले असते, निरागस नजरेने आपल्या आईकडे आणि सर्वांकडे प्रेमाने पाहत असते. आईला बिलगण्यासाठी तिने प्रेमाने आपल्याला चाटावे म्हणून व्याकुळ झाले असते. काही भगिनी या निरागस प्रेमाच्या जोडीची पूजा वसुबारस निमित्त करत असतात. ती पूजा करताना बघताना एखादी तरुण मुलगी आपल्या माहेरच्या आठवणीने व्याकुळ होते. दिवाळीच्या मुळा लेखी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची, अशा या पवित्र वातावरणात आपल्याला आपली माऊली स्वामीजींची आठवण झाली नाही तरच नवल. कई हे बेडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल. स्वामीजी आपल्या जीवनात आले आणि खरी दिवाळी आपल्या आयुष्यात उदयाला आली. दिवाळी जशी आपण साजरी करतो तसे जीवन ज्यांनी आपल्याला साजरे करायला शिकवले. देहाचे देहभावाचे दैन्य दूर करून तू देह नसून आत्मा आहेस याची जाणीव करून दिली. जेव्हा संतांच्या या उपदेशाचं स्मरण होतं, मन प्रसन्न चित्त शांत होतं, त्या प्रत्येक क्षणी दिवाळी असते, आनंद असतो. दिवाळीमध्ये आपण आपल्या सगळ्या सोयऱ्यांना भेटतो. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवसात अनेक नात्यातील प्रेमाचा ओलावा अनुभवतो. पण स्वामीजी जेव्हा आपल्या आयुष्यात आले तेव्हा एक वेगळंच नातं आपल्या जीवनात निर्माण झालं. सर्व नात्यांच्या पलीकडे असणारे केवळ ईश्वरी प्रेमाचे पवित्र, शुद्ध, कल्याणकारी, मंगल असे नाते. तुकाराम महाराज या नात्याचं वर्णन करताना म्हणतात, तू आम्हा सोयरा सज्जन सांगाती, तुझ मज प्रीती चालो सदा. तू माझा जिव्हाळा जीवाचा जीवलग, होसी अंतरंग अंतरींचा. गणगोत मित्र तू माझे जीवन, अनन्य शरण तुझ्या पायी. तुका म्हणे सर्व गुणे तुझा दास, आवडे अभ्यास सदा तुझा. आनंदाच्या सुखाच्या दुःखाच्या प्रसंगात ज्यांचे आपल्याला पहिले स्मरण होते असे स्वामीजी आपले सगळे सोयरे गणगोत मित्र जीवाचा जीवलग असे आहेत. सर्व भावांनी त्यांचा दास होऊन राहण्यात आपल्याला खरा आनंद वाटतो. म्हणूनच दिवाळीची सुरुवात आपण स्वामीजींच्या सहवासात त्यांच्या दर्शनाने करतो. तुझ मज प्रीती चालो सदा. जीवनातल्या प्रत्येक दिवशी स्वामीजींवरील प्रेमाचा आनंद कल्लोळ असाच सुरू असू देत. दिवाळीमध्ये आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना आपण भेटवस्तू देतो. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण ही भेट देत असतो. स्वामीजी हे तर आपले जीवाचे जीवलग जिव्हाळा आहेत, त्यांना आपण काय भेट देणार? लौकिकातील वस्तू द्यावी तर त्याचे त्यांना कोणतेच मौल्य नाही. ते जो ज्ञानाचा उपदेश करतात, आपल्याला देहभावाच्या पलीकडे नेतात, ते जे प्रेम करतात, आपल्या उद्धारासाठी रात्रंदिवस कष्ट घेतात, हे सर्व अमूल्य आहे. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. पण सुदाम्याने जसे मुष्टीभर पोहे भगवान श्रीकृष्णांना दिले तेव्हा मोठ्या प्रेमाने ते ओढून घेऊन आनंदाने त्यांनी ते खाल्ले. तसं स्वामीजीच करून घेत असलेली साधना, भक्ती प्रेमाचा कर्माचा अभ्यास, हे मुठभर भजन रत्ने आपण त्यांना अर्पण करू शकतो. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पोनिया आनंदाची करावी. ही भजन रत्ने त्यांना खूप प्रिय आहेत. आपण आपली पूर्ण शक्ती वापरून ही रत्ने मिळवण्याचा प्रयत्न करू. ध्यान साधनेनी, भक्तिप्रेमानी, सोहम भावाच्या अभ्यासानी, कारण ती रत्न माझ्या स्वामीजींना आवडतात, ती रत्न स्वामीजींना अर्पण करून त्यांची पूजा बांधूया. आपल्या जीवनातील अहंकार देहभावाची काजळी दूर करून स्वामीजींनी धूसर झालेला ज्ञानदीप पुन्हा प्रज्वलित केला. दिवाळीच्या निमित्ताने स्वामीजींनी आपल्यावर केलेल्या अनुग्रहाचे कृपेचे स्मरण करूयात. दिवाळीमध्ये दारात अंगणात तुळशीपाशी दिवा लावताना आपण याचं स्मरण करूयात की स्वामीजींनी आपल्या आत मोठ्या प्रेमाने सोहम बोधाचा दिवा प्रज्वलित केला आहे. त्याला अलगदपणे सांभाळून अहंकार विकार आणि लौकिकाचा वारा लागणार नाही याची काळजी घेऊ. गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम. रोज ध्यानाच्या वेळेस श्वासावर मन ऊर्ध्व करून चिदाकाशात काही क्षण परमात्म तत्वाशी तदाकार होते तेव्हा ती तदाकारता एकरूपता म्हणजेच ज्ञानदीप जो अबोधाचा मी देह या अंधकाराचा नाश करतो. त्यामुळे अबोधापासून बोधाकडे अंधारापासून ज्ञानप्रकाशाकडे जाण्याचा अभ्यास स्वामीजी रोजच ध्यानाच्या साधनेतून आपल्याकडून करून घेतात. त्या अर्थाने आपली रोजच दिवाळी असते. एकदा माझी पत्नी अमृता हिने स्वामीजींना अनुग्रहासंबंधी विचारले तेव्हा तू साधना करणार असशील तर मी तुला नक्की अनुग्रह देईन पण साधना मात्र केली पाहिजे असे म्हणाले. तिने साधना करण्याची इच्छा असल्याचे सांगितल्यावर लवकरच मी तुला अनुग्रह देईन असे तिला म्हणाले. गुरुपौर्णिमा जवळ आली होती. स्वामीजींनी गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी तिला अनुग्रहासाठी बोलवले. त्या दिवशी इतर कोणतीच नावे अनुग्रहासाठी नव्हती. तिच्या एकटीसाठी स्वामीजी आणि मधुराताईंनी अनुग्रहाची तयारी केली होती. खर तर दुसऱ्या दिवशी पूजन सुरू होणार होते आणि आदल्या दिवशी स्वामीजींना विश्रांतीची आवश्यकता असते. तरीही तिला अनुग्रह गुरुपौर्णिमेच्या आधी मिळावा आणि कोणी साधना करणार असेल तर गुरुमाऊली वाटेल ते कष्ट घेण्यासाठी तयार असते. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ त्यांना कायम असते. संत ते उदार कृपेचे सागर तयांचा उपकार काय वानू इच्छिती कल्याण देती आत्मधन मज रात्रंदिन सांभाळीती स्वरूपी जागृत ठेवीती संतत ठाईची भगवंत भेटविती स्वामी म्हणे ऋण न फिटे म्हणून भावे लोटांगण घालत असे. मोठ्या भाग्यानी आपण स्वामीजींच्या चरणांशी आलो. स्वामीजींच्या सहवासातला एक एक क्षण हा सोन्यासारखा असतो. त्यांना पाहणं त्यांच्याकडून श्रवण होणं नुसतं त्यांच्या सहवासात काही क्षण मिळाले तरी जीव मोहरून जातो. एकदा माया अपार्टमेंट मधील संध्याकाळच्या केंद्रात निरूपण झाल्यावर स्वामीजींनी थोड्या वेळ नाम सांगितलं आणि मग थोड्या वेळ ध्यान घेतलं. ते झाल्यावर स्वामीजी म्हणाले दिवसभर कामाच्या ठिकाणी मन लावून कर्म करावं आणि संध्याकाळी पुन्हा परमात्म्याशी अशी एकरूपता साधावी. सगळ्यापासून आपण अलिप्त शांत आहोत याचा अनुभव घ्यावा. बस अजून काय हवंय जीवनात. स्वामीजींच्या सहवासात असे क्षण अनुभवणं याखेरीज खरंच अजून जीवनात काही मिळवण्यासारखं नाही. घेता वेचुनी तेजाचे कण जीवन उजळून यावे रजकण होऊन जावे गुरुसी भजावे. स्वामीजींच्या सहवासात संसारापासून अलिप्त होऊन आपल्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचण्याची युक्ती ते सहज शिकवतात. स्वामी स्वरूपानंद म्हणतात संतांचा सहवास आवडे जीवास दुणावे उल्हास अंतर्यामी होता संत भेटी तयांचे संगती कराव्या एकांती गुज गोष्टी भक्ती सुधारस सेवुनी यथेष्ट असावे संतुष्ट आत्मरंगी स्वामी म्हणे मज हिची एक आस संतांचा सहवास नित्य घडो. आनंद मिळवण्यासाठी आपण खूप धडपडत असतो. दिवाळीत जसं आपण फटाके नवीन कपडे वस्तू फराळ रोषणाई सजावट यातून आनंद घेतो पण थोडे अंतर्मुख होऊन विचार केला तर आपण आनंदाच्या शोधात खूप दमून जातो आणि पूर्ण समाधान झाले असे होत नाही. ही बाहेरची झगमगाट असताना आपण सद्गुरूंनी सांगितलेल्या शाश्वत आनंदाचा अनुभव घेणारे तो मिळवण्याचा अधिक सावध प्रयत्न करूयात. स्वामी मकरंदनाथही बारामतीला असताना या बाहेरच्या लौकिक दिवाळीत अंतर्मुख होत शाश्वत आनंदाची शांतीची प्राप्ती व्हावी म्हणून तळमळत असत. या ज्ञानप्राप्तीच्या तीव्र ओढीतूनच पुढे त्यांचे जीवन घडले. सद्भाव असे जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे. स्वामीजींच्या बोलण्यातून कृतीतून कृपादृष्टीतून तो ज्ञानप्रकाश जशाचा तसा बाहेर प्रकट होत असतो. त्यांच्या सहवासातून केंद्रातील श्रवणातून आपण अंतर्मुख होतो, साधनेसाठी अधिक प्रवृत्त होतो, जीवन अधिक उन्नत करण्याची प्रेरणा ते आपल्याला देतात. दिव्याच्या शांत तेवणाऱ्या ज्योतीप्रमाणे आपले मन शांत, जीवन शुद्ध, सोहम बोधाच्या तेजाने संपन्न होऊन स्वामीजींच्या चरणी लीन होऊ देत. शेवटी तुकाराम महाराजांच्या शब्दात मागणे मागू, भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, जेथून यान उठो माथा, मरणा वाचोनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरे धीट, तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्य झाली धनी.
स्वामीजींनी 1996 साली देह ठेवला आणि तेव्हापासून मी एक प्रकारे कामाला सुरुवात केली. सगळ्याच आबाल वृद्धांना परमार्थाच्या अंतरंगतेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत राहिलो. या गोष्टीला जवळपास 19-20 वर्ष झाली. दरम्यानच्या काळामध्ये काही वयोगट केले, 16 ते 25, 25 ते 35, 35 ते 50. सगळ्या जुन्या नव्या साधकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या धडपडीला, प्रयत्नाला आता एक यश मिळत आहे अशी भावना मला अलीकडे जाणवायला लागली. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली सगळी ही तरुण मुलं, सामूहिक अभंग असोत अथवा वादन असो अथवा आताच झालेलं सुंदर मनोगत असो, आणि इथून पुढे होणारा हा तरुण मुलांचा कार्यक्रम असो, मला अलीकडे या मुलांकडे पाहून असा भरोसा वाटायला लागलेला आहे की हे काम, हा विचार त्यांच्या ठिकाणी रुजतो आहे आणि ती मला मोठी आनंदाची अशी बाब वाटते. आत्ताचे सगळे अभंग तसंच हे मनोगत याची साक्षच आहे असं वाटत. आता आपण काही वैयक्तिक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त नील धर्माधिकारी स्वामीजींचा एक अभंग म्हणेल, निशिदिनी बरसत अमृत आतून.
निशिदिनी बरसत अमृत आतून, निशिदिनी बरसत अमृत आतून, हर्ष भरित मन मोर, हर्ष भरित मन मोर, निशिदिनी बरसत अमृत आतून, बिजली सम सम करित त्रिकूटी, बिजली सम सम करित त्रिकूटी, मेघ गर्जना अनुहत गाती, बिजली सम सम करित त्रिकूटी, मेघ गर्जना अनुहत गाती, विश्व उजळले अंतर जीती, विश्व उजळले अंतर दीती, नाचत चित चकोर, नाचत चित चकोर, निशिदिनी बरसत अमृत आतून, हर्ष भरित मन मोर, निशिदिनी बरसत अमृत आतून, माधव आनंदाने खेळे, माधव आनंदाने खेळे, विश्वसागरी प्रेमे लोळे, माधव आनंदाने खेळे, विश्वसागरी प्रेमे लोळे, प्रेम भराने मन हे धाले, प्रेम भराने मन हे धाले, गुरु कृपा ही थोर, गुरु कृपा ही थोर, निशिजिनी बरसत अमृत आतून, हर्ष भरित मन मोर, निशिजिनी बरसत अमृत आतून, निशिजिनी बरसत, निशिजिनी बरसत, निशिजिनी बरसत अमृत आतून.
वाह वाह. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये, आत्ताच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेली जी मुलं आहेत, ती एखाद्या हिमनगाचा एक अष्टमांश भाग आहेत असं समजा. इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये अशीच याच दर्जाची अशी कितीतरी मुलं आहेत. आणि खरं म्हणजे ही आपल्या या केंद्राची आणि कामाची एकूण श्रीमंती आहे किंवा ऐश्वर आहे असं मला वाटत. आता सद्भक्त सौभाग्यवती सायली गंधे, मज मनी वाटे गुरु रूप होऊनी सद्गुरु सी आळवावे अभंग सादर करेल.
मज मनी वाटे गुरु रूप हो सद्गुरु सी आळवावे, सद्गुरु सी आळवावे, मज मनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे, सद्गुरु बैसता सहजासनी सहजासन म्या भावे, हो सहजासन म्या भावे, सद्गुरु चालता शरण होनी सुखे त्या घेऊनी जावे, सुखे त्या घेऊनी जावे, मज मनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे, सद्गुरु बोलता बोल होनी वचनामृती म्यान्हावे, हो वचनामृती म्यान्हावे, अमृत वृष्टी दृष्टीने करिता दृष्ट्याची सृष्टी म्या भावे, दृष्ट्याची सृष्टी म्या भावे, सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे, आरती करिता निरांजनाची ज्योतची होनी जावे, हो ज्योतची होनी जावे, वैसता स्वामी सोहम ध्यानी ध्येयत्व तेची म्याभावे ध्येयत्व तेची म्याभावे मज मनी वाटे गुरु रूप होऊनी सद्गुरु सी आळवावे श्री गुरु सी आळवावे सद्गुरु जीवाना कमल होऊनी तेची त्या समर्पावे हो तेची त्या समर्पावे कमलाचा हृदयींचा मकरंद होऊनी तद्रूप होऊनी जावे तद्रूप होऊनी जावे मज मनी वाटे गुरु रूप होऊनी सद्गुरु सी आळवावे श्री गुरु सी आळवावे
सभक्त रोहित कुलकर्णी स्वामीजींचा सांभाळी या बाळा हा भंग सादर करेल.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
सांभाळिया बाळा स्वामी सांभाळिया सांभाळिया बाळा
सत्संगाची नाही गोडी विषयांची ती सदा वडी जीवनाची अशी परवडी तारी तारी वेल्हाळा तारी तारी वेल्हाळा स्वामी सांभाळिया बाळा तव कृपेची घालुनी पाखर रक्षी रक्षिया मनानावर लावी त्या तव स्मरणी निरंतर सार्थक करीती वेळा सार्थक करीती वेळा स्वामी संभाळिया बळा आयु भानुहार लोप लागला तरीही कशी ना खंत मनाला आयु भानुहार लोप लागला तरीही कशी ना खंत मनाला तोडी तोडी भव बंधाला किती आळवो तुला स्वामी सांभाळिया बाळा माधवैसा दीन होनी हाकारी तुझ मनापासुनी माधवैसा दीन होनी हाकारी तुझ मनापासुनी काय कसी पाहसी दुरुनी काय कसी पाहसी दुरुनी धाव धाव प्रेमळा धाव धाव प्रेमळा स्वामी संभाळिया बाळा संभाळिया बाळा स्वामी संभाळिया बाळा काम क्रोध मद मत्सरयातुनी वाचवी दीन दयाळा स्वामी संभाळिया बाळा
आता जो अभंग होणार आहे सद्भक्त मंदार वझे गाणार आहे तो अभंग हे प्रेम स्वरूप गुरुवर या सीडी मध्ये नसलेला ही सीडी झाल्यानंतर मी केलेला आहे. माझे मित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहेत मुकुंदराव त्यांच्याच आग्रहामुळं हा अभंग मी केला. तो फारसा कोणाच्या ऐकण्यात नाहीये तो अंधार म्हणेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मुक्त प्राणातो निसहजे
ನಮಸ್ಮಿ ನಾದಗಾಜೆ ಮುಕ್ತ ಪ್ರಾಣ ತೂನಿ ಸಹಜೆ ಸೋಹಮಸ್ಮಿ ನಾದಗಾಜೆ ಶ್ರೀ ಗುರು ವಚನಾತರಮಲಿ ಚಿತ್ಸುಖೆ ವೃತ್ತಿ ನಿಮಾಲಿ ಸ್ವರೂಪಿ ಭರುಮಿ ದಾತ ಪೂರ್ಣತೇಸಿ ಐಕ್ಯ ಸಾಧೆ ಮುಕ್ತ ಪ್ರಾಣ ತೂನಿ ಸಹಜೆ ಸೋಹಮಸ್ಮಿ ನಾದಗಾಜೆ ಉಚಿತ ಕರ್ಮಿ ಫಲಕ್ಯ ಜೂನಿ ನಿತ್ಯ ಯಜ್ಞಿ ಮಗ್ನ ರಾಹುನಿ ಸಾಂಡುನಿ ಮಮತಾ ಹಂತ ಶುದ್ಧ ಚಿತ್ತೆ ಗುರು ಭಜಿಜೆ ಮುಕ್ತ ಪ್ರಾಣ ತೂನಿ ಸಹಜೆ ಸೋಹಮಸ್ಮಿ ನಾದಗಾಜೆ ಭಾಗ್ಯ ಮಾತ್ರೆ ಮೀ ಕೃಪಾಂಕಿತ ಸದ್ಗುರುಂಸ ಪ್ರೇಮಂಕಿತ ಪರಿಸಸ್ಪರ್ಶ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತ ಲೋಹ ಕನಕತ್ವೀ ಉದಯಿಜೆ ಮುಕ್ತ ಪ್ರಾಣ ತೂನಿ ಸಹಜೆ ಸೋಹಮಸ್ಮಿ ನಾದಗಾಜೆ ಗುರು ಪದಾಂಬುಜಿ ನಿತ್ಯ ರಮಲಾ ಸೇವಿತಾ ಮಕರಂದ ರಂಗಲಾ ಗುರು ಪದಾಂಬುಜಿ ನಿತ್ಯ ರಮಲಾ ಸೇವಿತಾ ಮಕರಂದ ರಂಗಲಾ ಸ್ವರೂಪ ಸುಖ ಲಾಹೋನಿ ಖೇಲಾ ಭಕ್ತಿ ಭಾವೆ ದಂಗ ಭೋಜೆ ಮುಕ್ತ ಪ್ರಾಣ ತೂನಿ ಸಹಜೆ ಸೋಹಮಸ್ಮಿ ನಾದಗಾಜೆ ಶ್ರೀ ಗುರು ವಚನಾತರಮಲಿ ಚಿತ್ಸುಖೆ ವೃತ್ತಿ ನಿಮಾಲಿ ಸ್ವಸ್ವರೂಪಿ ಭರುನಿ ದಾತ ಪೂರ್ಣತೇಸಿ ಐಕ್ಯ ಸಾಧೆ ಮುಕ್ತ ಪ್ರಾಣ ತೂನಿ ಸಹಜೆ ಸೋಹಮಸ್ಮಿ ನಾದಗಾಜೆ
मी कार्यक्रम काय ठरवलाय हा आता इथपर्यंत तुम्हाला सुरुवातीला सांगितला त्याच्यानंतरही मी थोडा कार्यक्रम ठरवलेला आहे याच्यात बदल केला तरी तुम्हाला कळणार नाही कारण पुढचा मी तुम्हाला सांगितलेलाच नाही त्याचाच एक प्रकारे फायदा उठून एक आयत्या वेळेचा कार्यक्रम मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तसं असं झालं की सद्भक्त अनिकेत लिमये इथून जेव्हा परत तैवानला गेला तेव्हा मी नुकतेच काही अभंग केलेले होते, 10-12 अभंग केलेले होते आणि ते तो घेऊन गेलेला होता. 4-5 दिवसांपूर्वी त्यांनी त्याच्यातले 2 अभंग चाली लावून मला इंटरनेटवरून पाठवले. मी ते ऐकले. आत्ता कार्यक्रम चालू असताना मोबाईलमध्ये मला दिसलं की एक इंटरनेटवर मेसेज आलाय. मी पाहिलं तर अनिकेतनी मला एक अभंग चाल लावून पाठवला आहे आणि तो मला मिळाला. अर्थात तो मीही ऐकलेला नाहीये, त्यामुळं काय त्याची चाल आहे, कसा आहे काही माहीत नाही. आणि माझ्या मोबाईलवरही तो जर नीट आला असेल तर आपल्या सगळ्यांना ऐकता येईल. जर याच्यात काही चूक असेल किंवा मला नीट करता येणार नसेल तर पुढचा कार्यक्रम आहेच आहे, बघूया. मी त्याला कळवलं, मग मी मध्ये जे टाईप करत होतो की तू आतापर्यंत 3 पाठवलेस, त्याच्यातला कोणता मी इथं ऐकवावा असं वाटतं, जर वेळ मिळाला तर मी ऐकवीन. तर त्यांनी आता नुकताच पाठवलेला आहे तोच ऐकवावा असं त्याचं म्हणणं पडलं. तो अर्थात मीही अजून ऐकलेला नाहीये, बघूया.
Thank you.
मला खात्री अशा करता नव्हती की ते रिसीव्ह कसं झालंय या इन्स्ट्रुमेंट मध्ये मोबाईल मध्ये, पण उत्तम सगळं झालेलं होतं. आता मूळ ठरवलेल्या कार्यक्रमाकडे वळू. तोही याच प्रकारचा आहे. हे जे मी सांगितलं 10-12 अभंग मध्ये अचानक मला स्फुरले, मी केले, त्याच्यातले एक 2 अभंग दिवाळीची माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणून माझे मित्र सद्भक्त मुकुंदराव म्हणणार आहेत. अर्थात ही दिवाळीची भेट 2 ऐवजी 3 अभंगांची झाली. अचानक अनिकेतचा हा अभंग आला आणि तोच इथं ऐकवावा असं त्यांनी सांगितलं. आता उरलेले 2 मुकुंदराव सादर करतील आणि आपला कार्यक्रम संपला.
या वर्षीच्या स्वामीजींच्या दिवाळी भेटीतले अभंग हे माझ्या सुरांनी आपल्या समोर मी सादर करण्याची संधी ही स्वामीजींच्या मला मिळालेली आहे. आजचा अभंग जे तयार केले स्वामीजींनी ते मला 10-12 दिवसापूर्वी सहज भेटलो, कारण मी बरेच वेळा पुण्याबाहेर होतो त्यामुळे स्वामींची भेट नव्हती. मी सहज विचारलं की काही अभंग यावेळेस एवढा काही दिवाळी भेट स्वामीजींचे 5-6 अभंग दाखवले आणि अभंग पाहता पाहताच खरोखरच हे अभंग दाखवले कुठे दाखवले आणि केव्हा दाखवले हे कृपया विचारू नका, वेळ विचारू नका. आणि पाहिले आणि जणू काही सूर्य अभंगाची वाट पाहत होते. एका क्षणामध्ये मला चाल सुचली, ही चाल मी तयार करतो आहे. पुणे दिवाळी भेटीमध्ये स्वामीजी अभंग त्याला अनिकेत किंवा आता हे सर्व तरुण गायक अधिक चांगली चाल देतील स्वामीजींची.
आतापर्यंत मुकुंदरावांनी मला चाली द्यायच्या आणि मी त्याच्यावरून शब्द लिहायचे असा प्रकार होता. यावेळेला प्रथम मी शब्द लिहिले आणि आता मुकुंदराव त्याला चाली देत आहेत. आणि हे अशी एक कल्पना होती की मुकुंदरावांनी दिलेल्या चाली आणि त्याच्यामध्ये झालेले अभंग किंवा काव्य आहेत ती, हे एक प्रकारे थोडस म्हणायला अवघड अशा प्रकारचे वाटायची शक्यता आहे. हे साध्या अभंग वृत्तामध्येच आपण अभंग करावेत स्वरूपानंदांनी जसे केलेत तसे, असं वाटल्यावरून मी केलेली ही काव्य आहेत. आणि त्याला मुकुंदरावांनी अर्थात चाली दिल्या.
या अभंगाची रचना इतकी सोपी साधी संप्रदायिक याची सारी रचना आहे, म्हणजे मी काय किंवा कोणी सुद्धा गाऊ शकेल. याच्यात जर शेवटच्या कडव्यातलं स्वामीजींचा उल्लेख नसेल तर असं वाटतं की हे बहुतेक तुकाराम महाराजांचे अभंग असतील. इतक्या श्रेष्ठ दर्जाचा काव्य आणि त्यातले भाव कुठेही लोपलेले नाहीत आणि त्यामुळे आपण ऐकल्यानंतर असं वाटेल की हा खूप साध्या सोप्या चाली आणि साधे सोपे परंतु अर्थवाही अशी अभंगाची रचना आपल्याला स्वामींच्याकडून ऐकायला तयार केलेली आहे. तर ते 2 अभंग मी प्रयत्न करतो आहे.
माझे 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 ऐसे आजवरी केले, माझे माझे ऐसे आजवरी केले, तुझ पुरवले काय सांग, तुझ पुरवले काय सांग. जे काही जोडिले जन धन मान जे काही जोडीले जन धन मान जीवाचे कल्याण नाही ते थे जीवाचे कल्याण नाही ते थे तुझ पुरवले काय सांग हो तुझ पुरवले काय सांग जीविता जीवल संकटी रक्षिता जीविता जीवल संकटी रक्षिता प्रेमे सांभाळिता नारायण प्रेमे सांभाळिता नारायण तुझ पुरवले काय सांग हो तुझ पुरवले काय सांग मकरंद म्हणे जाई त्या शरण मकरंद म्हणे जाई त्या शरण मकरंद म्हणे जाई त्या शरण तेने उत्तरण होय तुझे तेने उत्तरण होय तुझे तुझ पुरवली काय सांग तुझ पुरवली काय सांग माझे माझे ऐसे आजवरी केले माझे माझे ऐसे आजवरी केले तुझ पुरवली काय सांग तुझ पुरवली काय सांग हो तुझ पुरवली काय सांग राम कृष्ण नामी धरुनी राम कृष्ण नामी धरुनी लवरी आत्म सुख गोडी आत्म सुख गोरी भोगीत से भोगीत से राम कृष्ण नामी धरुनी आवरी राम कृष्ण नामी धरुनी आवरी नित्य नेमनामी राहिलो निवांत नित्य नेमनामी राहिलो निवांत धन गोत्त वित्त हर परे धन गोत्त वित्त हर परे राम कृष्ण नामी धरुनी अवरी राम कृष्ण नामी धरणी आवरी सुख रूप भाव सर्वत्र संचरा सुख रूप भाव सर्वत्र संचरा संसार तो झाला मोक्षमय संसार तो झाला मोक्षमय मोक्षमय राम कृष्ण नामी धरणी आवरी राम कृष्ण नामी धरणी आवरी मकरंदाता जाहरा निशिंत मकरंदाता जाहला निशिंत वाहिले चित्त गोविंदाची वाहिले चित्त गोविंदाची गोविंदाची राम कृष्ण नामी धरणी आवडी राम कृष्ण नामी धरणी आवडी आत्म सुख गोडी भोगीत से भोगीत से राम कृष्ण गोरी राम कृष्ण नामी धरणी आवरी धरणी आवरी धरणी आवरी
उला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।